श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. 187 क्रमांकाचा श्लोक आहे. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्वही सस्वरूपी नसा आहे. मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखे रहावे. याच्यात समर्थ सांगतायत की भूते म्हणजे सगळे प्राणी मात्र, पिंड म्हणजे देह, आणि ब्रह्मांड म्हणजे स्थावर जंगम, सगळं विश्व जे आहे, सचेतन अचेतन, ह्या सगळ्या गोष्टी पंचमहाभूतांच्या आहेत आणि म्हणून त्यांची गट्टी जमली असं म्हणतात. देह पंचमहाभूताचा आणि विश्व पंचमहाभूताचं, त्यामुळे देहाला त्याची गोडी लागली. तो अंतर्मुख न होता बाहेरच्या ज्या सगळ्या विषयामध्ये तो रंगून गेलेला आहे. वस्तुतः मूळ ब्रह्म, मूलद्रव्य काय आहे ते, तिथंपासून हे विश्व निर्माण झालं. कोणती गोष्ट करायला व्हायला दोन गोष्टी लागतात, एक उपादान कारण लागतं आणि एक निमित्त कारण लागतं. एखादा माठ बनवायचा असेल तर त्याचं उपादान कारण आहे माती आणि निमित्त कारण आहे कुंभार. कुंभार त्या मातीचा माठ बनवतो. मग आता विश्व कोणी निर्माण केलं, त्याला द्रव्य आणलं कुठून विश्व घडवायला, तर त्याला असं सांगितलं जातं की ईश्वराला एकोहम बहुश्याम, एक आहे अनेक रूपांनी नटावं असं वाटलं आणि तोच हे विश्व झाला. त्यामुळे उपादान कारणही तोच आहे आणि निमित्त कारणही तोच आहे. त्यामुळे जे जे दिसत आहे आणि जसं काही दिसतं आहे त्या सगळ्यामध्ये एका परमात्म्याखेरीज, परमेश्वराखेरीज दुसरं काहीच नाही आहे, तोच सर्व झालेला आहे. त्यामुळे ते आपल्याला भासतं आहे, जे दिसता येते दोरीवर साप भासतो तसा, त्या विचाराने बघणारा असं म्हणतो की अधिष्ठान जो परमात्मा आहे तो लपलेला आहे, तो दिसत नाही आहे. आणि आपल्याला जे दिसतं आहे ते त्याचं वर्णरूप आकार दिसतो आहे. जसा सोन्याच्या दागिन्यामध्ये लक्ष सामान्य माणसाचं जे असतं ते तो कसा आकार आहे, त्याला पॉलिश किती केलेलं आहे, किती छान दिसतो आहे, असं आहे, अशाकडे लक्ष जातं. आणि सोनार जर असेल तर त्याचं लक्ष सोन्याकडे जातं. एखादा काही अलंकार जर आपण सोनाराकडे दाखवायला नेला, आपण आधी सोन्याचा म्हणून नेलेला असला पण सोनार ते ह्याच्यावर घासून बघतो आणि तो सांगतो नाही आहो त्या सोन्याचं नाही आहे, हे बनावट आहे. त्याला कळलं हे बनावट आहे आणि ते बनावट आहे म्हटल्याबरोबर त्याची किंमत कमी झाली. जो घेऊन गेला होता त्यालेसुद्धा, तो जोपर्यंत ते सोनं आहे म्हणून घेऊन गेला होता, ते जेव्हा त्याला कळलं की सोनं नाही, तेव्हा त्याच्या पक्षी त्याचं मूल्य कमी झालं. तसं या विश्वाकडे पाहताना सामान्य मनुष्य त्याच्याकडे आकर्षित होतो अनेक गोष्टीकडे आणि तो त्याच्यात मनाने गुंतून राहतो. खाण्यापिण्याचे विषय आहेत, बघण्याचे विषय आहेत, ऐकण्याचे विषय आहेत. आणि ज्ञानीपुरुष जो असतो तो त्या विषयांकडे पाहतो पण त्याला माहिती असतं की हे जे विषय आहेत या विषयापासून सुख आहे असं आपल्याला वाटलं तरी ते शाश्वत सुख नाही, ते मर्यादित आहे. त्या सुखाला दुःखाची किनार आहे. जिभेवर एखादा पदार्थ ठेवला, आवडता पदार्थ, तो जिभेवर आहे तो बरा वाटतो, खाली गेला की सुख संपलं, कदाचित दुःखच निर्माण होईल त्याच्यापासून. त्यामुळे अज्ञानी माणसाने विश्वात राहणं आणि ज्ञानी पुरुषाने विश्वात राहणं ह्याच्यामध्ये फरक आहे. तर समर्थांचं किंवा सगळ्या संतांचं सांगणं असं आहे की विश्वात राहा, विश्व सोडून जायला सांगत नाहीत, पण ज्ञान करून घ्या आणि मग विश्वात राहा, म्हणजे खरा आनंद तुम्हाला कळेल. मग प्रत्येक गोष्टीकडे आपण परमेश्वरा तुझी लीला अगाध आहे, काय करशील कुठं सांगता येत नाही, असं त्याच्याकडे साक्षीत्वानी अलिप्ततेने पाहू शकेल. स्वतःच्या जीवनासंबंधीसुद्धा, देहासंबंधीसुद्धा, अलिप्त पाण्याची दृष्टी जर ज्ञान झालं तर येऊ शकते. त्यामुळे अज्ञानाची दृष्टी आणि ज्ञान झाल्यानंतरची दृष्टी ह्याच्यात फरक आहे. तुम्ही ज्ञान करून घ्या, मी कोण आहे ते समजून घ्या आणि खुशाल जगात राहा. तर हे म्हणतात त्याच्या ठिकाणी, हे पंचमहाभूतांचं विश्व बनलेलं आहे, त्याच्यात विविधता आहे, त्यामुळे भेद दिसतो. कुणी गोरा, कुणी काळा, कुणी लठ्ठ, कुणी बारीक, उंच, बुटका. आपलं लक्ष त्या प्रकृतीकडे जातं, कारण अभेदा माझी वाढवी भेदात हे अहंता. देहापुरतं मर्यादित झालं की भेद आला, आणि भेद आला की संघर्ष आला. ती भेदाची दृष्टी काढून अभेदाची दृष्टी करायला पाहिजे. तर हे जे सगळं भूते, पिंड, ब्रह्मांड, पंचमहाभूतांचा हा जो सगळा खेळ आहे, परी सर्व ही सस्वरूपीनच आहे. पंचमहाभूतांचा खेळ स्वरूपाच्या ठिकाणी चालत नाही, कारण ते स्वरूप जे आहे ते निरुपाधिक आहे, आणि हे जे सगळं विश्व आहे ही उपाधी आहे. उपाधीत सापडला आहे जीव, तो त्याला उपाधी समजत नाही आहे, तो त्याला खरं समजतो आहे. उपाधी करायला हरकत नाही, समर्थही म्हणतात उपाधीशी विस्तारावे, उपाधी तर न संपडावे. संसार करायचा ना, आहे घर आहे, नवरा बायको मुलं काय जे असेल करा, पण त्याच्याकडे अलिप्तपणाने पाहता येते का बघा. सगळी कर्तव्य उत्तम तऱ्हेनं पार पाडायची आहेत, त्याच्यात कुठे हेळसण करायचं नाही गौण आहे म्हणून. पण हा खेळ आपल्याला वेगळेपणाने पाहता आला पाहिजे, जसं नाटकातला खेळ पाहतो तसा. किंवा नाटकात काम करतो आपण, पण जे पात्र आपण रंगवत असतो ते आपण नसतो, आपण त्याच्यापेक्षा वेगळे असतो. या जगद रंगभूमीवरी जसे दिले तू सोंग, करीन संपादनी तशी मी, पण राहूनी या निस्संग. मी असेल कुणाची आई असेल, कुणाची मुलगी असेल, कुणाची बहीण असेल, ती सगळी नाती व्यवस्थित पाळा, पण लक्षात ठेवा हे सगळं देहाला लागलेलं आहे, माझा या कशाशीही काही संबंध नाही. कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली, ते तू आपुली मानिली कैची रे पडत मूर्खा. योगायोगाने आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये, ती आपली काय म्हणतो? ती आपल्याबरोबर येणार आहेत, येताना आपल्याबरोबर आली का जाताना आपल्याबरोबर येणार आहेत? मग काही काळ त्यांच्याबरोबर प्रवास करायचा आहे, तो आनंदाने करावा, पण बोट ठेवून. म्हणून बोट ठेवून ज्ञानी पुरुषाचं वागणं आणि अबोधात अज्ञानी पुरुषाचं वागणं ह्याच्यामध्ये फरक फार पडतो. आणि त्यामुळे ज्ञानी पुरुष कोणत्याही स्थितीमध्ये आपला आनंद त्याचा गमावत नाही, कारण तो मुख्यतः आनंद स्वरूप स्वतःच असतो, ते स्वरूप त्याला प्राप्त झालेलं असतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीत त्याची पाहण्याची दृष्टी वेगळी असते. परी सर्वही सस्वरूपी न साहे, कारण काय आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी एकच एक आहे, तिथं दुसरं नाहीच आहे. आणि द्वैत नाही असं म्हटलं म्हणजे संघर्ष नाही, दुःख नाही, एकच आहे. पण हा पंचमहाभूतांचा खेळ जो चाललेला आहे तो त्या स्वरूपाच्या ठिकाणी सहन होत नाही. ते एकमेव, एकमेवाद्वितीय, ते एकच एक आहे, त्याला दुसरा कशाचाही स्पर्श चालत नाही. ते आनंदरूप आहे, सच्चिदानंद आहे. मग आता काय करायला पाहिजे? विश्वात तर राहणार, कारण देह धारण केलेलं आहे, आलेलं आहे नशिबाने आपल्या वाट्याला. मग आता काय करायचं? मना भासले सर्व काही पाहावे. मना भासले, इथेही पुन्हा म्हटलंय, जे काय तुम्हाला भास होतो आहे ना विश्वामध्ये, हे असं आहे, ते तसं आहे, चांगलं आहे, वाईट आहे, काय जे असेल पहा, सर्व सर्वही सगळं पहा, तुम्हाला जे पाहायचे असेल ते. परी संग सोडूनही सुखे राहावे. जे दृश्य आहे ते पहा, त्याचा अनुभव घ्या, पण ते खरं नाही हे लक्षात ठेवा. आणि परमात्म्याच्या ठिकाणी दुसरी अनुभूतीच नाही आहे. विश्वात जशा अनेक अनुभूती येतात, परमात्म्याच्या ठिकाणी एकच अनुभूती, आनंद, शांती, दुसरं काही नाही आहे. म्हणून ते जे आहे विश्वात दिसणारं सगळं अनुभव, ते गौणत्वाने घ्या, ते खरे समजू नका, आणि आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आनंद हाता. परी संग सोडून, इथं संग सोडायला सांगितलं. संग सोडावा आपुला मग पहावे तयाला असं म्हटलेलं आहे. त्याला पाहायचं असेल ना देहाचा संग टाका. देह टाका म्हणत नाहीत ते, देहाचा संग टाका. माझा देह म्हणू नका बोलताना व्यवहारात म्हणायला लागेल आपल्याला. पण ते माझा देही आपण म्हणत नाही, मला असं झालं असं म्हणतो, म्हणजे आणखीन चिकटला. त्या देहाकडे जर तो बोलताना सुद्धा अलिप्तपणाने पाहू शकत असेल की माझ्या देहाला असं झालं, माझ्या डोक्याला, आपण बोलताना म्हणतो काही वेळेला माझं डोकं, माझे हात, माझे पाय, म्हणजे मी त्याच्यापेक्षा वेगळं आहे नकळत आपल्याला माहिती आहे, पण पुन्हा देहाचा संबंध आला की मला असं झालं असं म्हणतो. बोलताना बोलायला पाहिजे, नाही बोललं तर लोकांना वाटेल हे काय बोलतायत, कळत नाही आहे. पण आत बोध असा पाहिजे की देहाला झालेला आहे मला नाही. म्हणून मी संग सोडून सुखे राहावे. सुखानी जर तुम्हाला राहायचं असेल तर संग सोडल्या वाचून सुख मिळणार नाही. आता सुख नकोच असेल मग चालू द्या, जे काय सगळी जग रहाटी चालली आहे त्याप्रमाणे चालू द्या. सकाळी बरं वाटतं, दुपारी दुःख होतं, संध्याकाळी आनंद होतो, काय आहे ते चाललेलं आहे राहाटगाठ जगाचं. म्हणून समर्थ म्हणतात ह्या ठिकाणी, भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपी नस आहे. मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखे राहावे. जय जय रघुवीर समर्थ.